चौकाडे बजाव हमारी लाल परी यानी की एसटी बस के लिए, कारण की तिचा आहे आज 71वा वाढदिवस. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महका आपके साथ है. आणि आज म्हणजे मला हे कळालंय की आपण कितीही मोठे झालो, कुठेही गेलो ना, तरी सुद्धा आपले रूट्स आपण विसरत नाही बरं का. म्हणजे एसटी जी आपली लाल परी आहे, सगळ्यात पहिली आपल्यासाठी ती होती कुठेही ट्रॅव्हल करण्यासाठी. आणि तिच्यासाठीचं प्रेम आत्तापर्यंत सुद्धा कॉल करून नांदेडकर सांगतायत, असाच एक कॉल आत्ताही आलाय. बोल मीरा.
लाल परी पहिल्यांदा पाहिली मी नागपूरला गेल्यावरती दिघोरी नाक्याला.
अच्छा.
तेव्हा माझा डीएड ला नंबर लागला होता. फर्स्ट टाइम दिघोरीला असताना पाहिली, मग तिथपासून सुरू झाला प्रवास लाल परीचा.
ओके ओके. कसा प्रवास वाटला मग लाल परीचा तुला?
खूप छान वाटला, अगदी म्हणजे छान वाटलं होतं. इकडे नव्हती तेव्हा नांदेड मध्ये लाल परी.
बरं, आजकाल तू ट्रॅव्हल करताना मग लाल परीने आपल्या एसटीनी जातेस की मग लक्झरी बस घेतेस?
नाही ना, आता बंद झाली ना इकडे.
नाहीतर तुला इच्छा आहे की लाल परी तुला मिळावी तिकडे?
छान वाटतं प्रवास.
Okay.
लाल परीचा. Okay. 6 महिने आम्ही लाल परीचा प्रवास केला, 5 सुद्धा होती काढलेली. ती 5 अजून माझ्याकडे आहे.
वा वा, चांगली गोष्ट.
लाल परीची आशीर्वाद नगर वरून मेडिकल स्क्वेअरला.
एक्झॅक्टली. आता सुद्धा आपल्या लाल परी एसटी बस साठी प्रेम व्यक्त करतायत. पण आता माझी इकडनं निघण्याची वेळ झाली आहे. बाकीच्या गप्पा आपण सोशल मीडियावरती कंटिन्यू करूयात. आरजे महक 935 फॉलो करून घ्या, तिकडे आपण गप्पा कंटिन्यू करूयात. आणि आता आपली डायरेक्टली भेट होणार आहे ती म्हणजे मंडीला. त्यामुळे उद्याचा एक दिवसाचा गॅप आहे, उन्हात जास्त बाहेर फिरू नका, कारण की मंडेला मला तुम्ही सगळेच्या सगळे पुन्हा एकदा पाहिजेत. इकडे आजारी पडायचं वगैरे नाहीये, थोडे दिवस राहिलेत पाऊस यायला. गप्पा कंटिन्यू करूयात सोशल मीडियावरती. आता निघते इकडनं. सगळ्यांना हॅपी वीकेंड अँड स्टे ट्यून टू सुपर हिट्स 93.5 रेड एफएम. बचाते रहो. गुड नाईट अँड बाय.